पौलाचे फिलेमोनाला पत्र. प्रस्तावना. आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास, तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला, ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तिमथ्य यांच्याकडून आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. एका पळून गेलेल्या गुलामातर्फे विनंती. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करीतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करीतो आणि असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करीतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्या ऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही. यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तुराचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधो, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर. माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की मी जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिकही करशील. समाप्ती. त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी मला आशा आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्क, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.